आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ सुरक्षित आणि स्मार्ट नागपूर घडवण्याचा संकल्प व्यक्त करणारा काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध. विद्यार्थ्यांना परीक्षा संबंधित ताणतणावासंदर्भात सहाय्य करण्यासाठी सीबीएसईद्वारा मनोसामाजिक समुपदेशन मदत वाहिनी सुरू. माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन. आणि विदर्भात थंडीची लाट. नागपुरात 7.6° सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 साठी जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या जाहीरनाम्यामध्ये नागरिकांना दर्जेदार आणि प्रभावी मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काँग्रेसनं 20 सूत्रांचा जनहितकारी आराखडा सादर केला असून स्वच्छ सुरक्षित आणि स्मार्ट नागपूर घडवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसनं नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये समाधानकारक यश मिळवलं आणि महानगरपालिकांमध्ये देखील याची पुनरावृत्ती होईल असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.
नगरपालिकेमध्ये काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं, ती अपेक्षा आमची राहील. आम्हाला जे बुलडोझर व्यवस्थेचं पैशाचं आणि अहंकारामध्ये चाललं त्या अनुषंगानं आम्ही लढलो. सर्वात मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रात काँग्रेस हा या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयास आला आहे. 41 नगराध्यक्ष आणि 1006 नगरसेवकांची निवडून आले. जो कमबॅक ज्याला आपल्याला म्हणता येऊ शकतं हा महानगरपालिकेमध्ये आपला धंदा होता सुरू राहणार आहे. नागपूरमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा आपला महत्व बसेल.
निवडणूक आयोगानं रात्री उशिरापर्यंत म्हणजे मतदानाच्या 9 तास अगोदर प्रचार करण्यास मुभा दिली असून हे फक्त सत्ताधाऱ्यांना पैशांच्या बळावर निवडणुका जिंकता याव्या यासाठी केलं गेलं आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. नागपूर महानगरपालिकेतील सर्व 151 नगरसेवकांना आंबेडकरी विचार मोर्चाचे समर्थन असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ हे आज नागपूर येथे प्रचार करणार असून उद्या ते अमरावती आणि अकोला येथील प्रचारसभेला उपस्थित राहतील. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरू असून निवडणूक आयोग आणि प्रशासनाचीही तयारी सुरू आहे. मतदारांमध्ये मतदानविषयक जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे तर मतदान आणि मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. अमरावती पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांनी आज जमीन कॉलनी परिसरातील विविध शाळांमधील मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सुरक्षा व्यवस्था, प्रशासनिक तयारी, मतदार सुविधा आणि गर्दी नियंत्रणाबाबत आवश्यक निर्देश देत सुरक्षित आणि सुलभ मतदानावर भर देण्यात आला. दरम्यान आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात कळमेश्वर रोड, सक्करदारा आणि त्रिमूर्ती नगर चौक इथं प्रचारसभा घेणार आहेत. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात CSR परिषदेचं उद्घाटन आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते झालं. पोषण सुरक्षा आणि कुपोषण निवारणामध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीची भूमिका या विषयावरच्या या परिषदेत मुलांमधल्या कुपोषणाचा सामना करण्यासाठी सहयोगी, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत धोरणांवर विचारमंथन होणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळानं या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेदरम्यान अमित शाह यांच्या हस्ते शिशु संजीवनी उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं असून त्याद्वारे नागपूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 3000 मुलांना पौष्टिक आहार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE विद्यार्थ्यांच्या परीक्षा संबंधित ताणतणावासंदर्भात त्यांना सहाय्य करण्याच्या दृष्टीनं आज एक मनोसामाजिक समुपदेशन मदत वाहिनी सुरू केली आहे. 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सेवेचा पहिला टप्पा येत्या 1 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. येत्या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांचा परीक्षाजन्य ताणतणाव कमी होऊन त्यांची मानसिक स्थिती सुदृढ राहावी आणि त्यांनी आत्मविश्वासानं, समतोलपणानं, सामाजिक मानसिक स्पष्टतेसह परीक्षा द्याव्यात या उद्देशानं मंडळानं ही सेवा सुरू केली आहे. विद्यार्थी 1800 1180 04 या क्रमांकावर दिवसाच्या कोणत्याही वेळी या सेवेचा लाभ घेऊ शकतील. देशात व्यवसाय करणं सुलभ कसं होईल याकडे गेल्या 11 वर्षांत केंद्र सरकारनं लक्ष केंद्रित केलं. 1991 हे आर्थिक सुधारणांचं वर्ष समजलं जातं, तसं 2025 हे नियंत्रण मुक्तीचं वर्ष ठरलं आहे, याविषयी अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून.
उद्योग विस्तारताना छाननी प्रक्रिया, विविध निर्बंध तसेच गुंतागुंतीचे कामगार कायदे मोठे अडथळे ठरत होते. हे जटिल कामगार कायदे रद्द करून त्यांचे 4 सुलभ श्रमसंहितांमध्ये रुपांतर करण्यात आले, ज्यामुळे कायद्यात स्पष्टता आणि पारदर्शकता निर्माण झाली. परिणामी उद्योग वाढीस पोषक वातावरण तयार झालं. कडक नियमांमुळे देशांतर्गत उत्पादन आणि निर्यात दोन्हीवर परिणाम होत असल्यानं सरकारनं 76 उत्पादनांना नियममुक्त केलं आणि आणखी 200 उत्पादनांवर नियंत्रण हटवलं. त्याचा सकारात्मक परिणाम उत्पादन आणि निर्यातीवर दिसून आला. यासोबतच लघु उद्योगांसाठी उलाढालीची मर्यादा 10 पट वाढवून ती 100 कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
राज्यभरात आज दर्पण दिन साजरा होत आहे. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं पत्रकारिता महाविद्यालयासह विविध संस्था संघटना विविध कार्यक्रम आयोजित करत दर्पण दिन साजरा करत आहेत, तसंच बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करत आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावताना त्यांनी 1965 आणि 1971 युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला होता. निवृत्तीनंतर ते राजकारणात सक्रिय झाले. 1982 ते 1996 अशी सलग 14 वर्ष आणि नंतर 1998 ते 2004 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. 1996 लोकसभेत निवडून आले होते. काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी रेल्वे खात्याचं मंत्रीपद सांभाळलं. ऑलिम्पिक असोसिएशनचे ते अध्यक्षही होते. राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजनात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का बसला होता. गेल्या वर्षी सक्तवसुली संचालनालयानं दिलेल्या अहवालानंतर त्यांची आरोपातून मुक्तता झाली होती. पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यात कलमाडी यांचा मोठा वाटा होता. CRS अर्थात नागरी नोंदणी प्रणाली सॉफ्टवेअर नोंदणीत अनियमितता आढळल्याप्रकरणी राज्य सरकारनं एका विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. 1300 लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेंदुरसनी या गावात जन्म आणि मृत्यूच्या 27,000 नोंदी आढळल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. या प्रकरणी हा तपास केला जाईल. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास यवतमाळ पोलीस करत आहेत. केंद्र सरकारनं आणलेल्या VBG रामजी या कायद्यामुळे आता 125 दिवस रोजगार हमी देण्यात आली आहे. या कायद्यातील तरतुदी गावाचा शाश्वत विकास होण्यासाठी मैलाचा दगड ठरतील असा विश्वास वाशिमचे मनरेगा राज्य प्रशिक्षक रवींद्र इंगोले यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला.
हा कायदा आपल्या शाश्वत ग्राम विकासाला जणू काही परिसच आहे. आपल्या गावाचा शाश्वत विकास करण्यासाठी सोशल ऑडिट PM पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण पारदर्शकता मिळणार आहे. युक्तधारा पोर्टल हे सिक्युअर सॉफ्टवेअरला जोडलेलं आहे, म्हणजेच ऑनलाईन आराखडे तयार होतील, म्हणजेच काय संपूर्ण पारदर्शकता येईल. मजुराला मजुरी वेळेवर मिळेल. 125 दिवसाची एका आर्थिक वर्षामध्ये केंद्र सरकारने गॅरंटी पण घेतलेली आहे. बेरोजगारी भत्ता पण दिला जाणार आहे.
हवामान. विदर्भात आज नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि अमरावती इथं थंडीच्या लाटेचा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिला असून नागपूर, गोंदिया आणि अमरावती इथे उद्या देखील तापमान घसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी 7 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. गोंदिया पाठोपाठ नागपूर इथं 7.6 अंश सेल्सिअस, वर्धा येथे 8.4 अंश सेल्सिअस, अमरावती इथं 9.2 तर भंडारा इथं 10 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट नागपूर घडवण्याचा संकल्प व्यक्त करणारा काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध. माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन आणि विदर्भात थंडीची लाट, नागपुरात 7.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.